chinimandi.com पॉडकास्ट।
पाकिस्तानमध्ये ऊस दर 250 रुपये प्रति 40 किलो करण्याची मागणी। शेतकरी इतिहादचे चेअरमन जाम हजूर बख्श लार यांनी ऊसाच्या दराबाबत चिंता व्यक्त करून ऊस दर 250 रुपये प्रति 40 किलो निश्चित करण्याची मागणी केली आहे। सरकारने ऊस दर 250 रुपये प्रति 40 किलोग्राम निश्चित करावा, कारण स्थानिक शेतकऱ्यांना कमी दरामुळे आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे। तसेच शेतकऱ्यांना मोठा उत्पादन खर्च करावा लागत आहे। शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या किमती कमी झाल्यामुळे नुकसान सोसावे लागत आहे। सध्या पाकिस्तानमध्ये साखरेच्या कमीमुळे गोंधळ सुरू आहे। यामुळे सरकारने साखर निर्यातीला प्रतिबंध केला आहे। त्याचबरोबर साखरेच्या दुर्लभतेशी दोन हात करण्यासाठी पाकिस्तान अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे।